नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज भुवनेश्वरांत 18व्या प्रवासी भारतीय दीस परिशदेंत हजर रावतल्यो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी आयज जारी जातली. मुंबयच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडान प्रोजेक्ट P75 सव्वीस स्कॉर्पियन पाणबुडी वाक्शेर नौदळाक केली सुपूर्द. महाकुंभ 2025 खातीर खासा आकाशवाणीचे कुंभवाणी चॅनल आयज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात सुरू जातले. आणि बायलांच्या एक दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात आयज भारत आणि आयर्लंड पंगडामध्ये तीन खेळांच्या खेळामाळेतलो पहिलो एक दिसाचो खेळ गुजरातातल्या राजकोटात जातलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज भुवनेश्वरात 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेत हजर रावतल्यो. या वेळार त्यो सुमार 75 देशांतल्यान व्हडा संख्येन आयिल्ल्या अनिवासी भारतीयांकडेन संवाद साधतल्यो. बुधवार सावन सुरू जाल्ल्या ह्या तीन दिसांच्या परिषदेचो आयज निमणो दीस आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या परिषदेचे औपचारीक उक्तावण केल्ले. राष्ट्रपती मुर्मू वेगवेगळ्या मळावेल्या उत्कृष्टताये खातीर प्रवासी भारतीय सन्मान लेगीत भेटयतल्यो. हो पुरस्कार अनिवासी भारतीय मूळ व्यक्ती वा प्रवासी भारतीयांक दितात वा पीआयओन स्थापन केल्ल्या खंयच्याय संघटनेक वा संस्थेक मेळपी हो सर्वोच्च भोवमान आसा. वेगवेगळ्या संवसारीक समस्यांचेर उपाय सोदपा खातीर पुराय संवसार भारताकडेन पळयता ही गजाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उजवाडाक हाडला. काल दिल्लीतल्या जिनोमिक्स डेटा कॉन्क्लेवात एका व्हिडिओ संदेशात ते उलयताले. जिनोम इंडिया प्रकल्प हो देशाचो जैवतंत्रगिज्ञान क्षेत्रात एक निर्णायक खीण आसा अशें तांणी म्हळें. 21व्या शेंकड्यांतले जैवतंत्रगिज्ञान आनी बायोमासचें संयोजन विकसीत भारताच्या जैव अर्थवेवस्थे खातीर एक म्हत्वाचो पावल थारला अशें प्रधानमंत्र्यांनी स्पश्ट केलें. फाटल्या 10 वर्सात जैव अर्थवेवस्था 10 अब्ज डॉलर्स वयल्यान 150 अब्ज डॉलर्स मेरेन वाडल्या ह्या गजालीचेर लेगीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी आयज जारी जातली. अधिसुचोवणी जारी जाल्या उपरांत नामांकन प्रक्रिया सुरू जातली. 17 जानेवारी मेरेन नामांकन अर्ज भरपाक मेळटले. आमच्या खबराकारान दिल्ल्या म्हायती प्रमाण 20 जानेवारी मेरेन नामांकन अर्ज फाटी घेवपाक मेळटले. एरो इंडिया 2025 पयली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत राजदूतांच्या बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. ह्या कार्यावळीत वांटेकार जावपा खातीर 150 परस चड इश्ट देशांच्या राजदूतांक आनी उच्चायुक्तांक आपयल्यात. आशियातलो सगळ्यात व्हड एअर शो आशिल्लो एरो इंडियाच्या 15व्या आवृत्तीचे 10 ते 14 फेब्रुवारी मजगती बंगळुरूतल्या येलहंका हवाई दळ केंद्राचेर आयोजन केला. रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज हो ह्या वर्साच्या कार्यावळीचो विशय आसा. स्वदेशीकरण प्रक्रियेक गती दिवपा खातीर आनी अत्याधुनीक तंत्रगिन्यानाचे प्रदर्शन करपा खातीर एरो इंडिया परदेशी आनी भारतीय कंपन्यांमदीं भागीदारी निर्माण करपा खातीर एक माचीत दिता. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण हे कार्यावळीचे पयले 3 दीस वेवसायीक दीस आसतले जाल्यार 13 आनी 14 फेब्रुवारीक सामान्य लोकांक परवानगी दितले. विकसीत भारत युवा फुडारी संवाद 2025 आयज नवी दिल्लीतल्या भारत मंटपमांत जातलो. 3 दिसांच्या ह्या कार्यावळीचो हेत तरणाट्यांक विकसीत भारता खातीर अभिनव उपाय सादर करपाक एक आगळोच मंच दिवपाचो आसा अशें युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयान सांगला. तरणाट्या फुडाऱ्यांक धोरण निर्माते राष्ट्रीय आणि जागतिक आयकॉन संचेकडेन थेट संवाद साधपाची संद मेळटली आणि त्याचबरोबर राष्ट्राच्या फुडाराक आकार दिवपा खातीर तांचे विचार मांडपाक मेळटले. देशभरातल्या सुमार 30 लाख तरणाट्यांनी विकसीत भारता खातीर आपले विचार मांडपा खातीर वेगवेगळ्या कार्यावळींनी वांटो घेतला अशें मंत्रालयान सांगला. विकसीत भारत युवा फुडारी संवादात वांटो घेवपा खातीर वट्ट 3000 तरणाट्यांची निवड जाल्या. 10 विशयांचेर लक्ष केंद्रीत करून विशयात्मक सादरीकरण आणि सर्तींनी हे वांटो घेतले. तातूंत विकास भी विरासत भी विकसीत भारता खातीर तरणाट्यांक सशक्त करप शेतकी मळार उत्पादकता वाडोवप भारताक संवसाराची स्टार्टअप राजधानी करप फुडारांखातीर मुळावी बांदावळ उभारप हांचो आस्पाव आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. पुलीस तशेंच अंतर्गत सुरक्षा हांच्या आव्हानांक येसस्वीपणान फुडो करपा खातीर भारतीय पुलीस दळांचे स्मार्ट दळांत रुपांतर करपाक सरकार बांदील आसा अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगला. काल नवी दिल्लीत पुलीस अनुसंधान आनी विकास ब्युरो BPRND हांगा जाल्ल्या नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळटना मंत्री शहा उलयताले. बसके वेळार मंत्री शहा हांणी ब्युरोच्या स विभागांची तशेंच तांची कामां चालू आशिल्ली कामां आनी फुडारांचो नकासो हांचो नियाळ घेतलो. तशेंच नव्या गुन्यांवकारी कायद्यांची अंमलबजावणी करपा खातीर पुलीस संशोधन आनी विकास ब्युरोन केल्ल्या यत्नांचो आनी उपक्रमांचो तांणी नियाळ घेतलो. तळागाळांतल्या पुलीस संस्थांक कसली आव्हानां आसात ते सोदून काडपा खातीर BPRND संशोधन करचे आनी ताचेर उपाय सोदपाचे देखीन वावुरचे अशें घरमंत्र्यांनी हे वेळार सांगले. मुंबयच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडान प्रोजेक्ट पी पंचायतातली 26 स्कॉर्पियन पाणबुडी वाक्षीर नौदळाक सुपूर्द केल्या. एका अधिकृत निवेदना प्रमाण स्कॉर्पियनात वापर केल्ल्या प्रगत तंत्रगिन्यान उत्कृष्ट स्टेल्स खाशेलेपण आनी मार्गदर्शक शस्त्रांचो उपेग करून लक्ष हुपपाची क्षमता दवरता. ह्या गुप्त खाशेलेपणाक लागून पाणबुडी रडार आनी हेर सोद पद्दतींपासून पयस रावता. तशेंच ही पाणबुडी गुप्तचर म्हायती एकठांय करपाक आनी क्षेत्र निरीक्षण ह्या सयत हेर कामां खातीर सक्षम आसा. कलवारी, खांदेरी, कारंजा, वेला, वागीर आनी आतां वाक्षीर ह्या स पाणबुड्यांसयत भारत पाणबुडी मांतल्या देशांच्या उंचेल्या गटांत आस्पावीत जाला अशें हे वेळार उलयतना माझगाव डॉक शिपयार्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आनी वेवस्थापक संचालक संजीव सिंगल हांणी म्हळां. महाकुंभ 2025 खातीर खासा आकाशवाणीचे कुंभवाणी चॅनल आयज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात सुरू जातले. उत्तर प्रदेशचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हे चॅनल सुरू करतले. माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हे कार्यावळीत व्हर्च्युअल माध्यमावरवी वांटेकार जातले. ह्या कार्यावळी वेळार कुंभमंगल धुनीचे मुखेलमंत्री उक्तावण करतले. आकाशवाणीच्या कुंभवाणी चॅनलावरवी आयच्यान 26 फेब्रुवारी मेरेन सकाळी 5 वरां जावन 55 ते सांजे वेळार 10 वरां जावन 5 मेरेन महाकुंभाच्या दर एका कार्यावळीचेर आदारिल्ल्या जायत्या कार्यावळींचे प्रसारण जातले. अमृत स्नान हांची थेट प्रसारण कुंभवाणी चॅनलावरवी प्रसारित जातली. ही कार्यावळ 103.5 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी, न्यूज ऑन एअर एप आनी वेव्स ओटीटीचेर आयकूंक मेळटली. संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू आयज नवी दिल्लीतल्या केंद्रीय विद्यालयांक 34व्या राष्ट्रीय युवा संसद सर्त 2023-24 पुरस्कार भेटयतले. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या 25 विभागांमदी पातळिल्ल्या सुमार 150 केंद्रीय विद्यालयांनी ह्या सर्तीत वांटो घेतिल्लो अशें संसदीय कामकाज मंत्रालयान एका निवेदनात म्हळां. तरणाट्यांमदी स्वयंशिस्त, वेगवेगळ्या विचारांविशी सहिष्णुता आनी लोकशाय जिणशैलीचे हेर गूण विकसीत करप हे युवा संसद सर्तीचे मुखेल हेत आसा अशें ह्या निवेदनात म्हळां. कोलकात्यातले एक खासा न्यायालय आरजीकर मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलातल्या दोतोरावयल्या अत्याचार आनी खून प्रकरणात न्यायालय 18 जानेवारीक निकाल दितले. फाटल्या वर्सा 11 नोव्हेंबराक खटलो सुरू जाल्या उपरांत 68 दिसांनी निकाल जाहीर जातलो. 9 ऑगस्टाक आरजीकर मेडिकल कॉलेजीत सेमिनार हॉलात दोतोराची कूड मेळिल्ली. ह्या प्रकरणात कोलकाता पुलिसांनी संजय रॉय हाका अटक केल्ली. केंद्रीय तपास विभागानूय तपास केलो आनी ह्या अत्याचार आनी खून प्रकरणात संजय रॉय हो एकोडो मुखेल आरोपी आसा अशें म्हणिल्ले. तपास ब्युरोन वैजकी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष हांकांय पुराव्यांकडेन छेडछाड केल्ल्याच्या आरोपाखाला अटक केल्ली. हालीच खासा न्यायालयान तांकां जामीन मंजूर केल्लो. बायलांच्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात आयज भारत आनी आयर्लंड पंगडामदी 3 खेळांच्या खेळामाळेतलो पहिलो एकदिसाचो आंतरराष्ट्रीय खेळ गुजरातातल्या राजकोटात जातलो. हो खेळ सकाळी 11 वरांचेर सुरू जातलो. कर्णधार हरमनप्रीत कौर आनी रेणुका सिंग ठाकूर हांकां विसाव दिला. स्मृती मंदना भारताचे कर्णधार तर दिप्ती शर्मा उपकर्णधार आसतले. ह्या खेळामाळेतलो दुसरो खेळ आयतारा आनी तिसरो खेळ 15 जानेवारीक जातलो. फाटल्या म्हयन्यात जाल्ल्या एकेदिसांच्या खेळामाळेत भारतान वेस्ट इंडिजाक 3-0 अशें हारयल्ले. भारतीय हवामान खात्यान आयज पंजाब, हरयाणा, चंदीगड आनी उत्तर प्रदेशातल्या कांय वाठारांनी रातच्या वेळार आनी फांतोडेर दाट धुक्याची शक्यता उक्तायला. फुडले 2 दीस बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आनी उत्तर उदेंत राज्यात अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. तशेंच आयज जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, मुझफ्फराबाद आनी हिमाचल प्रदेशात शियेच्या ल्हारांची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. मजगती दाट धुक्याक लागून देशाच्या उत्तरेकडल्या वाठारात जायत्या रेल्वे आनी विमान उड्डाणांचेर परिणाम जातो. दिल्लींत वचपी सुमार 26 गाड्यो उसरा धांवतात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाक विमानांचे जावपी परिणामाविशी सल्लागार जारी करून विमानाची अद्यावत माहिती मेळोवपा खातीर प्रवाशांनी संबंधित विमान कंपनी कडेन संपर्क साधपाची विनंती केल्या. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज भुवनेश्वरात 18व्या प्रवासी भारतीय दीस परिशदेत हजर रावतल्यो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी आयज जारी जातली. मुंबयच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडान प्रोजेक्ट पी 75 26 स्कॉर्पियन पाणबुडी वाक्षेर नौदळाक केली सुपूर्द. महाकुंभ 2025 खातीर खासा आकाशवाणीचे कुंभवाणी चॅनल आयज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात सुरू जातले. आनी बायलांच्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात आयज भारत आनी आयर्लंड पंगडामदी 3 खेळांच्या खेळामाळेतलो पहिलो एकदिसाचो खेळ गुजरातातल्या राजकोटात जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.